गर्भावस्थेमध्ये जेव्हा मातेच्या उदरात बाळ वाढत असतं तेव्हा त्याची वाढ कशी कशी होते, त्याची वेगवेगळी इंद्रिय, शरीराचे वेगवेगळे भाग, पचन संस्था, रुधिराभिसरण संस्था यासारख्या विविध संस्था कधी निर्माण होतात याची माहिती आता आपण घेऊया. गर्भावस्थेचा संपूर्ण काळ जो 9 महिन्यांचा असतो तो काळ तसा खूप मोठा आहे. त्यामुळे गर्भाच्या वाढीचा आलेख बघण्याच्या दृष्टीने आपण त्या 9 महिन्यांची 3 कालखंडात विभागणी करूया. खंड पहिला, ज्याला साधारणपणे फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतात, असे पहिले 3 महिने. खंड दुसरा, सेकंड ट्रायमेस्टरचा, चौथ्या महिन्याच्या सुरुवातीपासनं 6वा महिना संपेपर्यंत. आणि खंड तिसरा, थर्ड ट्रायमेस्टर, 7व्या महिन्याच्या सुरुवातीपासनं प्रसूती होऊन बाळ जन्माला येईपर्यंत. महिने मोजताना गर्भधारणेपूर्वीची शेवटची मासिक पाळी असते त्या तारखेपासून काळ मोजतात. गर्भधारणा सर्वसाधारणपणे त्या तारखेच्या 15 ते 20 दिवस नंतर जरी होत असली तरी गर्भधारणेचा निश्चित दिवस सांगू शकत नसल्यामुळे शेवटच्या मासिक पाळीचा दिवसच कालगणनेसाठी ग्राह्य मानला गेलेला आहे. बाळाची गर्भावस्थेतील वाढ या विषयाबद्दल भरपूर माहिती सगळीकडे उपलब्ध आहे, पण अधिक माहितीमुळे विषय किचकट होऊ शकतो आणि मनाचा गोंधळ होऊ शकतो. म्हणूनच मातेसाठी आवश्यक ती आणि तेवढीच माहिती आम्ही इथे आपल्याला सांगितलेली आहे.